भाग पाचवा. देव आरोग्य देणारा हा. पवित्र शास्त्र सांग की येशू ख्रिस्त जिवंत देव ना पोर्या ह, जो आमने पापनासाठी जगमवना तो आमना उद्धार करता ह. तो सर्व रोग आजार मधून सोडव, देवनी राजनी घोषणा कर. एक भिकारी जन्मता आंधळा होता, तो एक किनारवर बसीन भीक मागत बसनेल. त्याला माहीत होता की माना आंधळापणा येशू ख्रिस्त दूर करील. त्याने विश्वास ठेवा. तो येशूला विनंती करू लागना. येशू देवला तो सांगना, हे प्रभू येशू, तू मावर दया कर. मग येशूने त्या आंधळाला दृष्टी दिली. तो भिकारी येशूवर प्रेम करू लागना व त्यांनी मांग चालना, आणि तो उड्या मारीत आनंदाने घर घ्या, कारण देवनी त्याला त्यांनी पापने क्षमा त्याला करना. येशू पृथ्वीवर 33 वर्ष राहिना. नंतर आपला पापने करता तो क्रूसवर मरना व आपला मुक्ती मिळणे. स्वर्गमा आपल्यासाठी जागा तयार करना. आम्ही देवनासोबत कशा बोलायला पाहिजे त्याला सांगू, हे प्रभू, आम्ही पापी होईजन, माने सर्व पापनी माफी मातूप मांगू, मनावर दया कर आणि मना हृदय बदली टाक. देव मला तुनी वचनप्रमाणे मला कर आणि मला सर्व वाईटपासून वाचवनास म्हणून तुला धन्यवाद.